खंड चौथा प्रकरण 26 सत्याग्रहाची उत्पत्ती। अशा तऱ्हेने आत्मशुद्धी केली ती जशी काही सत्याग्रहासाठीच केली असावी अशा तऱ्हेची एक घटना माझ्यासाठी जोहानिसबर्गमध्ये तयार होत होती। मला आता असे दिसून येत आहे की ब्रह्मचर्याचे व्रत घेण्याच्या आधी माझ्या आयुष्यातील सर्व मुख्य घटना नकळत त्यासाठीच माझी तयारी करीत होत्या। सत्याग्रह शब्दाची उत्पत्ती होण्यापूर्वीच मूळ वस्तूची उत्पत्ती झाली होती। उत्पत्तीच्या वेळी हे काय आहे ते मी ओळखूच शकलो नव्हतो। गुजरातीमध्येही त्याला पॅसिव्ह रेझिस्टन्स या इंग्रजी नावानेच सर्वजण ओळखू लागले। मला जेव्हा गोऱ्या लोकांच्या एका सभेमध्ये दिसून आले की पॅसिव्ह रेझिस्टन्सचा संकुचित अर्थ केला जातो, हे निर्बलांचे हत्यार आहे अशी समजूत आहे, त्यात द्वेषाला जागा राहते आणि त्याचे अखेरचे स्वरूप हिंसेमध्येही प्रगट होऊ शकते, तेव्हा मला या समजुतीचा विरोध करून हिंदी लोकांच्या लढ्याचे यथार्थ स्वरूप समजावून सांगावे लागले। तेव्हापासून हिंदी लोकांना आपल्या लढ्याचा यथार्थ बोध करून देणाऱ्या नव्या शब्दाची जरूर जाणवू लागली। मला तसा स्वतंत्र शब्द काही केले तरी सुचेना, म्हणून त्याच्यासाठी नावाला बक्षीस ठेवून इंडियन ओपिनियनच्या वाचकांमध्ये त्यासाठी स्पर्धा करविली। या स्पर्धेतून एवढे निष्पन्न झाले की मगनलाल गांधींनी सत आग्रह याची संधी करून सदाग्रह असा शब्द बनवून पाठविला। त्यांनी बक्षीस पटकावले, पण सदाग्रह शब्द अधिक स्पष्ट करण्यासाठी मी मध्ये आणखी य घालून सत्याग्रह शब्द बनविला आणि गुजरातीमध्ये लढ्याचे तेच नाव रूढ झाले। त्या लढ्याचा इतिहास म्हणजेच माझ्या दक्षिण आफ्रिकेतील आयुष्यक्रमाचा व विशेषत माझ्या सत्याच्या प्रयोगांचा इतिहास होय असे म्हणता येईल। हा इतिहास मी बहुतेक येरवड्याच्या तुरुंगामध्ये लिहून काढला होता, बाहेर आल्यानंतर बाकीचा पुरा केला। तो सर्व नवजीवनमध्ये प्रसिद्ध झाला आणि नंतर दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास या नावाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध होऊन चुकला आहे। त्याचे इंग्रजी भाषांतर श्रीयुत वालजी गोविंदजी देसाई करंट थॉटसाठी करीत आहेत, पण आता मी ते इंग्रजीमध्ये पुस्तक रूपाने लवकरच प्रसिद्ध करण्याच्या तजवीजीत आहे। कारण तसे झाले म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील माझे अत्यंत महत्वाचे प्रयोग ज्यांची इच्छा असेल त्या सर्वांना समजून घेता येतील। गुजराती वाचकांपैकी ज्यांनी दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास वाचला नसेल त्यांनी तो वाचावा अशी माझी त्यांना शिफारस आहे। यापुढील थोडी प्रकरणे त्या इतिहासात येऊन गेलेला मुख्य कथाभाग वगळून दक्षिण आफ्रिकेतील माझ्या बाकीच्या आयुष्यक्रमातील जे थोडेसे खासगी प्रसंग राहून गेले असतील तेवढेच देण्यासाठी खर्च करण्याचा माझा इरादा आहे। ते आटोपल्यानंतर लगेच हिंदुस्थानातील प्रयोगांची माहिती वाचकांना करून देणार आहे। यासाठी प्रयोगांच्या प्रसंगांचा क्रम अविच्छिन्न राहावा अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासाची ती प्रकरणे येथून पुढे स्वतःच्या समोर ठेवणे आवश्यक आहे।